पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तै कृषी वर्तमान अध्याय 26 मराठी मत्तै कृषी वर्तमान अध्याय 26 मत्तै कृषी वर्तमान अध्याय 26 येशूला ठार मारण्याचा कट येशूला ठार मारण्याचा कट। मग असे झाले की येशूने ही सर्व वचने समाप्त केल्यावर आपल्या शिष्यास म्हटले, तुम्हास ठाऊक आहे की 2 दिवसांनी वल्हांडण सण आहे आणि मनुष्याच्या पुत्राला वधस्तंभावर खिळविण्यासाठी धरून देतील। तेव्हा कैफा नावाच्या प्रमुख याचकाच्या वाड्यात मुख्य याजक व लोकांचे वडील जन जमले आणि येशूला कपटाने धरून जीवे मारावे अशी त्यांनी मसलत केली। परंतु लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको असे त्यांनी म्हटले। बेथानी येथे येशूस करण्यात आलेला तेलाभ्यंग तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याचकडे आली आणि तो भोजनास बसला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली। हे पाहून त्याचे शिष्य रागावून म्हणाले, हा नाश कशाला केला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबास देता आले असते। येशूने हे पाहून त्यास म्हटले, या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले। गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत परंतु मी तुम्हाजवळ नेहमी आहे असे नाही। हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले। मी तुम्हास खचित सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील। यहुदा विश्वासघात करतो। तेव्हा यहुदा इस्कारियोत नावाच्या 12 एकाने मुख्य याचकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून तुमच्या स्वाधीन केले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले। तेव्हा तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला। शेवटले भोजन। नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूकडे शिष्य येऊन म्हणाले, आपणाकरता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे? त्याने म्हटले, नगरात अमुक एका इस्माकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतो, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यासहित तुझ्या येथे वल्हांडण सण करतो। मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली। संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यासहित भोजनास बसला आणि ते भोजन करीत असता त्याने म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, तुम्हातील एक जण मला धरून देईल। तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, प्रभूजी मी आहे काय तो? त्याने उत्तर दिले की ज्याने मजबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल। मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याला धिक्कार असो। तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे होते। तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा याने विचारले, गुरुजी मी आहे काय तो? तो त्याला म्हणाला, तू म्हटले तसेच। मग ते भोजन करीत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे। आणि त्याने प्याला घेतला व परमेश्वराचे उपकार स्मरण करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरिता ओतले जात आहे। मी तुम्हास सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा पीपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा उपज पिणारच नाही। शिष्य आपल्याला सोडून जातील याबाबत येशूचे भविष्य। शिष्य आपल्याला सोडून जातील याबाबत येशूचे भविष्य। नंतर गीत गाऊन ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले। तेव्हा येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्व याच रात्री मजविषयी अडखळाल, कारण असे लिहिले आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दानादान होईल, परंतु उठल्यावर मी तुमच्यापूर्वी गालिलात जाईन। पेत्राने त्याला उत्तर दिले की तुझविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही। येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो की याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील। पेत्र त्याला म्हणाला, तुझबरोबर मला मरावे लागले तरी मी तुला नाकारणारच नाही। सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले। गेथशेमाने बागेत येशू। नंतर येशू त्याचबरोबर गेथशेमाने या नावाच्या ठिकाणी आला आणि शिष्यास म्हणाला, मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा। मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे पुत्र यास बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला। तेव्हा त्याने त्यास म्हटले, माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे, तुम्ही येथे रहा व माझ्याबरोबर जागृत असा। मग तो काहीसे पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला मजवरून टळून जाव, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, काय घटकाभरी माझ्याबरोबर तुझ्याने जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत रहा व प्रार्थना करा। आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे। आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, हे प्याला वाचून टळून जात नसेल तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते। नंतर त्या सोडून पुन्हा जाऊन त्याने तिसऱ्यांदा तेच शब्द म्हणून प्रार्थना केली आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यास म्हणाला, आता झोपा व विसावा घ्या, पहा घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे। उठा आपण जाऊ, पहा मला धरून देणारा जवळ आला आहे। येशूला अटक करण्यात येते। तो बोलत आहे इतक्यात पहा बारातील एक जो यहुदा तो आला आणि त्याचबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील याचकडला मोठा समुदाय तरवारी व सोटे घेऊन आला। त्याला धरून देणारा याने त्यास अशी खून सांगून ठेवली होती की मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा। मग त्याने लागलेच येशूजवळ येऊन, गुरुजी सलाम असे म्हणून त्याची पुष्कळ चुंबने घेतली। येशूने त्याला म्हटले, गड्या ज्याकरता आला आहेस ते कर। तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला धरले। मग पहा येशूबरोबर जे होते त्यातून एकाने हात लांब करून आपली तरवार उपसली व प्रमुख याचकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान कापून टाकला। तेव्हा येशू त्याला म्हणाला, तू आपली तरवार जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्वजण तरवारीने नाश पावतील। मग आपल्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आता तुम्हाला देवदूतांच्या 12 सैन्यापेक्षा अधिक पाठवून देणार नाही असे तुला वाटते काय? ऐरवी असे झाले पाहिजे हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे? त्यासमय येशू लोकसमुदायास म्हणाला, जसे लुटारूवर तरवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरावयास बाहेर आला काय? मी प्रतिदिवशी मंदिरात बसून शिक्षण देत असे तरी तुम्ही मला धरले नाही। मग संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले। इतक्यात सर्व शिष्य त्याला सोडून पळाले। मुख्य याचकापुढे येशूची चौकशी। मग येशूला धरणाऱ्यांनी त्याला प्रमुख याजक कैफा याच्या घरी शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले. पेत्र तर प्रमुख याचकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागेमागे चालत गेला व आत जाऊन त्याचा शेवट काय होतो हे पहावयास कामदारामध्ये बसला. मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा यांनी येशूला जीवे मारावे ह्या हेतूने त्याचविरुद्ध खोटी साक्ष मिळावी म्हणून शोध केला आणि बहुत खोटे साक्षी आले असताही ती त्यास मिळाली नाही. तरी शेवटी दोघे जण येऊन म्हणाले की देवाचे मंदिर मोडावयास व 3 दिवसात ते बांधावयास मी समर्थ आहे असे ह्याने म्हटले. तेव्हा मुख्य याजक उठून त्याला म्हणाला, तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध कशी साक्ष देतात? तथापि येशू शांतच राहिला. यावरून मुख्य याजकाने त्याला म्हटले, मी तुला जिवंत देवाची शपथ घालून विचारतो की देवाचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस की नाहीस हे आम्हास सांग. येशू त्याला म्हणाला, तू म्हटलेस तसेच. आणखी मी तुम्हा सांगतो, यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पाहाल. तेव्हा प्रमुख याचकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, याने दुर्भाषण केले आहे, आम्हास आणखी साक्षीदार कशास पाहिजेत? पहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे, तुम्हास कसे वाटते? त्यांनी उत्तर दिले की हा मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या आणि कुणी त्याला चपडाका मारून म्हटले, अरे ख्रिस्ता, आम्हाबरोबर अंतर्ज्ञानाने बोल, तुला कुणी मारले? पेत्र येशूचा नकार करतो. इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता. तेव्हा एक दासी त्याचकडे येऊन म्हणाली, तूही गालिलकर येशूबरोबर होतास. तो सर्वांच्या समोर नाकारून बोलला, तू जे म्हणतेस ते मला ठाऊक नाही. मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकास म्हटले, हा ही नासोरी येशूबरोबर होता. पुन्हा तो शपथ वाहून नाकारून बोलला की मी त्या मनुष्याला ओळखत नाही. नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे लोक जवळ येऊन पेत्राला म्हणाले, खरोखर तूही त्यातला आहेस, कारण तुझ्या बोलण्यावरून तू कोण आहेस हे दिसून येते. तेव्हा तो शपथोच्चार करून व शपथा वाहून म्हणू लागला की मी त्या मनुष्याला ओळखीत नाही. इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तू मला नकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.